डॉक्टरांनी मला आतड्यांच्या विकारांवर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. शस्त्रक्रियेसाठी 50,000 ते 60,000 रुपये खर्च येणार होता. आर्थिक परिस्थिती नसताना एवढे पैसे आणणार कुठून? पण मित्रांनो, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या आरोग्य पत्राची माहिती दिली आणि मोफत शस्त्रक्रिया झाली.
होय, महाराष्ट्र शासनाची राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना. योजनेअंतर्गत सर्व पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना निवडक गंभीर आजार किंवा शस्त्रक्रियांसाठी 1.5 लाखापर्यंतचे मोफत वैद्यकीय उपचार मिळतात. तर मग आपल्या आरोग्य पत्रासाठी जवळचे महा ई सेवा केंद्र, संग्राम केंद्र किंवा टपाल कार्यालयाशी संपर्क करा. लक्षात घ्या, रेशन कार्ड दाखवूनही मोफत उपचाराचा लाभ घेता येतो. अधिक माहितीसाठी 1553 88 वर कॉल करा.